रामायण
असं कधीच घडलं नाही की रावणची दृष्टी काही वस्तूंवर पडली आणि त्यांनी ती प्राप्त नाही केली. तर काय, त्याने स्वतःच्या बळाचा वापर करून विष्णू भक्त वेदवतीला पण प्राप्त केलं.
ओम विष्णवे नमः स्वाहा. ओम विष्णवे नमः स्वाहा. ओम विष्णवे नमः स्वाहा.
किती सुंदर आणि रूपवान आहेस वेदवती. तुझ्या या रूपावर फक्त रावणाचाच अधिकार असायला हवा. सुंदर कन्या, या लंकापती दशानन रावणाला सोडून तुच्छ विष्णूची साधना करते आहेस. कन्या, तू माझे म्हणणे ना ऐकून घेता माझा अपमान करते आहेस. लंकेशला त्याची उपेक्षा मुळीच स्वीकार नाही. आता कर तुझी पूर्ण साधना, मी या हवनकुंडाचा नाश करतो. मी केला दिग्विजयी लंकापती रावणाने. जर स्वतःचे भले झालेले हवे असेल तर त्या विष्णूची साधना सोडून माझ्याशी विवाहबद्ध हो.
मूर्ख, तुला लाज वाटत नाही असे बोलताना स्वतःची तुलना भगवान श्री हरी विष्णूंबरोबर करतो आहेस. तुला माहित आहे का की मी त्यांना आपला पती मानत आहे.
अरे, त्या विष्णू मध्ये असं काय आहे की तू त्याच्याशी विवाह करू इच्छिते आणि माझ्याशी नाही. मी त्याच्याहूनही अधिक शक्तिशाली आहे.
रावण, जर स्वतःचे भले झालेले हवे असेल तरी तू निघून जा.
वाटतं तुला माझी शक्ती दाखवावीच लागेल.
निघ इथून रावण, पुढे एक पाऊल सुद्धा ठेवू नकोस. दूर हो, इथून निघून जा. दुष्ट रावण, माझ्यावर बळजबरीने विवाह करण्याची तुझी इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच मी हवनकुंडात पडून अग्निस्नान करून स्वतःचं जीवन संपवून घेते. जर माझ्या तपात बळ असेल तर त्रेता युग मध्ये सीतेच्या रूपात जन्म घेऊन तुझ्या विनाशाचं कारण मी बनेन. मी बनेन तुझ्या विनाशाचं कारण.
अशा तऱ्हेने रावणच्या अत्याचाराने देवता, यक्ष, गंधर्व आणि ऋषीमुनी सर्व पीडित होते. सर्वस्व प्राही प्राही माजली होती. शेवटी धरतीला या अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी ऋषीमुनी भगवान श्री विष्णू कडे गेले.
प्रभू, आमचे रक्षण करा.
लंकापती रावणाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले.
त्याचे राक्षस सैनिक यज्ञाचे विध्वंस करतात.
ऋषी मुनींना मारहाण करतात व हत्या करतात. प्रभू, त्या दुष्टाचा नाश करा. नाश करा प्रभू, त्याचा नाश करा.
शांत शांत. आता दशानन रावणाचा अधर्म आणि अत्याचार सीमा पार गेले आहे. तुम्ही निश्चिंत राहा, आता त्याचा अंत अटळ आहे. तथास्तु.
आपल्या रथाखाली तिन्ही लोक तुडवून सुद्धा रावणाची युद्ध करण्याची भूक मिटत नव्हती. त्याने अयोध्यावरही आक्रमण केले आणि आपण अमर आहोत या अभिमानाने माजून जाऊन महाप्रतापती राजा अनारण्यचा वधही केला.
नाही अनारण्य, नाही, तुला दशाननाच्या खडगाची तहान भागवावीच लागेल. हे गे,
हे अत्याचारी रावण, मी सूर्यवंशी अयोध्यापती अनारण्य तुला शाप देतो की तू जे माझं रक्त वाहिलास ते रक्त तुझ्याच मृत्यूचे कारण बनेल. माझ्या कुळात जन्म घेणारा रघुवंशी तुझ्या राक्षस राजवंशाचा पूर्णपणे अंत करे।
अनारण्यने मृत्यूच्या आधी रावणाला शाप दिला आणि तोच शाप रावणाच्या अंताचे कारण ठरला। रावण अजय होता, मृत्यू देवता यमराजाला पराजित करून तो अमर झाला होता। आता त्याचा अंत तेव्हाच होऊ शकत होता जेव्हा या धरतीवर स्वयं ईश्वर जन्म घेतील।
बेल पाप की जब बढ़ जाए तब ईश्वर निज अस्त्र उठाए। कर संहार अधर्म का तब प्रभु, कर संहार अधर्म का तब प्रभु, फिर धर्म की ज्योत जलाए।
पुनः तुमच्याशी भेट होईल, तोपर्यंत नमस्कार। ऐकत रहा फीवर प्रस्तुती रामायण, कारण मन पावन तज्जक पावन।